नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. सरत्या वर्साक निरोप दिवन नव्या वर्साक येवकार दिवपा खातीर सिने कलाकार, राजकारणी तशेंच सेलेब्रिटींचे गोंय हे एक आवडीचे थळ जावन आसा. हाका लागून बरेच राजकारणी वा सेलेब्रिटी 31 डिसेंबराक गोंयांत येतात. अंदू लेगीत केंद्रीय मंत्री, राजकीय फुडारी, न्यायाधीश हांचे सयत हेर मानेस्तांचे आगमन जावपाक लागलां. केंद्रीय उद्देग आनी वाणिज्य मंत्री पियुश गोयल, केंद्रीय अवजड उद्देग मंत्री एच डी कुमारस्वामी, कर्नाटकाचे आदले मुख्यमंत्री आनी भाजप खासदार बसवराज बोम्मय हे नवे वर्स मनोवपा खातीर गोंयांत पावल्यात. तांची ही गोंय भेट खासगी स्वरुपाची आसा अशी माहिती शिष्टाचार खात्याच्या गोपांनी दिल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश विभू बाकरू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन हे लेगीत गोंयांत पावल्यात. 2024 वर्स आज सोंपता. दर देगांचेर आनी हॉटेलांनी सरत्या वर्साक निरोप दिवपा खातीर बरीच गर्दी जाल्या. पुराय हॉटेलां आनी राबित्या सुवात्यांनी देशी विदेशी पर्यटक व्हडा प्रमाणांत दाखल जाल्यात आनी रस्त्यावेली येरादारी व्हडा प्रमाणांत वाडल्या. 108 अँब्युलन्स सेवा दिवपी सेवेत तांत्रीक बिघाड आयिल्ल्या कारणान 108 हो फोन नंबर बंद आशिल्लो. मात आतां ही आडमेड दुरुस्त जाल्ल्यान 108 हॅल्पलायन नंबर कार्यरत जाला अशें भलायकी खात्यान कळीत केलां. ह्या पयली 108 ह्या नंबरा बदला 6 6 5 6 9 6 9 ह्या फोन नंबराचेर संपर्क करचो अशें भलायकी खात्यान कळीत केलें. बीएसएनएल दूरसंचार कंपनीक तांत्रीक आडमेळी आयिल्ल्यान संबंधित प्रस्न उप्राशिल्लो अशें भलायकी खात्यान कळीत केलां. भारतीय वेंचणूक आयोगान सचीव महसूल संदीप जॅकीस आयएएस हांची गोंय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून नेमणूक केल्या. 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून सध्याच्या मतदार वळेरीची खाशेली उजळणी चालू आसा. मतदार वळेरी निरीक्षक आपल्या तिसऱ्या भेटीत सर्वसामान्य लोकांचे कसले दावे वा प्रस्न असल्यार ते स्विकारपा खातीर 3 जानेवारी 2025 सकाळच्या 17:11 परिषद सभाघर, उत्तर गोंय जिल्हाधिकारी कार्यालय पणजे हांगा उपलब्ध आसतले. तशेंच सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक 102 दुसरो माळो सचिवालय परवरी बार्देस हांगा तांच्या कार्यालयात वा फोन नंबर 2419411 वा 2419920 वेल्यान मतदार वळेरी निरीक्षकांकडेन संपर्क साधपाक शकतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळान विवाह से विश्वास येवजणेची मुजत 31 डिसेंबर 2024 सावन फुडल्या वर्सा 31 जानेवारी मेरेन वाडयल्या. ह्या विस्ताराक लागून करदात्यांक येवजणेंत सांगिल्ले प्रमाण देय रक्कम निश्चित करपाक अतिरिक्त वेळ मेळटलो. अंदू आपल्या अर्थसंकल्पीय भाषणांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी विवाद से विश्वास येवजणेची घोशणा केली, जाचो करदात्यांक येणावळ कर खात्याकडेन आशिल्ले विवाद सोडोवपाक मजत करपाचो हेतू आसा. ह्या येवजणेवरवी करदात्यांक थारावीक टक्केवारी वांगडा विवादीत रक्कम भरून आपल्या थकीत कर दायित्वाची पूर्तता करपाक सक्षम करता. डिजीयात्रा डेटाचो वापर कर चोरी करप्यांचेर करतले अशें सांगपी मिडिया रिपोर्ट सरकारान न्हयकारल्या. डिजीयात्रा संबंधी अशे तरेचे अहवाल निराधार आनी चुकीच्या दाव्यांचेर आधारिल्ले आसात अशें नागरी विमान मंत्रालयान स्पष्ट केलां. डिजीयात्रा प्रवाशांचो डेटा भारतीय कर प्राधिकरणाकडेन सामायीक करना. डिजीयात्रा एप स्वयं सार्वभौम ओळख मॉडेला प्रमाण चलता, जंय वैयक्तीक वळखण्यायोग्य माहिती आनी प्रवास प्रमाणपत्रां फक्त वापरप्यांच्या डिव्हायसाचेर साठयतात आनी खंयच्याच केंद्रीय भांडाराचेर न्हय अशें मंत्रालयान स्पष्ट केला. प्रसार भारती खबरां विभागावतीन आकाशवाणी पणजी केंद्राचेर पूर्ण वेळ कंत्राटी पद्दतीचेर काम करपाक कार्यकारी संपादक म्हणून एक तशेंच अनुवादक खबरांवाचक म्हणून एक अशा 2 सुवातींचेर 2 वर्सां खातीर काम करपाक अर्ज मागिल्या. ही सेवा शुद्ध कंत्राटी तत्वाचेर आसतली आनी म्हयन्याक विना अट 40 ते 50 हजार एकत्र पगार आसतलो. हेर माहिती अटी आनी तपशीला खातीर प्रसार भारतीच्या संकेतथळावेल्या रिक्त पदांची घोषणा विभाग पळोवचो. आधार कार्डातली माहिती अपडेट करपा खातीर UIDAN नागरिकां खातीर माय आधार ह्या पोर्टला वरवीं फुकट सेवा उपलब्ध केल्या. ही सेवा 14 जून 2025 मेरेन फुकट आसली. तशेंच UIDAIची मान्यताय आशिल्ल्या खंयच्याय आधार केंद्रांतल्यान 50 रुपया शुल्क भरून आधार अपडेट सुविधा घेवपाक शकतात. नागरिकांनी आधार नोंदणी केल्ल्या तारखे सावन 10 वर्सांनी वळखपत्र पुरावो, नामो आनी हेर माहितीच्या पुराव्यासयत एकदा तरी आधार कार्ड अपडेट करपाचो सल्लो दिला. आधार अपडेट दवरिल्ल्यान जीण सोपी जावपाक तशेंच सेवांचो लाव घेवपाक मजत जाता. तशेंच आधार कार्डातली माहिती अचूक उरता. त्या खातीर लोकांनी ह्या सेवेचो लाव घेवन आपल्या आधार कार्डातली माहिती अपडेट करून घेवची. कला अकादमीची अंदूची कोंकणी नाटक सर्त फेब्रुवारीच्या 2र्या सप्तकासावन सुरू जातली. ही सर्त फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात जातली अशी माहिती कला अकादमीन दिल्या. सर्तीत वांटो घेवपाची इत्सा आशिल्ल्या सगळ्या नोंदणीकृत संस्थांनी 8 जानेवारी 2025 मेरेन प्रवेशिका सादर करची पडटली. हे नाटक सर्तीचे नेम आनी अटी प्रवेश अर्जा वांगडा पाटो पणजेच्या पोरण्या सचिवालयातल्या आदिलशा पॅलेसांतल्या कला अकादमीच्या येवकार कक्षांत उपलब्ध आसात. इच्छूक नाट्य संस्थांनी प्रवेश शुल्क म्हणून 500 रुपया आनी 5000 रुपया डिपॉझिट प्रवेश अर्जा वांगडा फारीक करचे पडटले. 1860च्या कायद्याखाला नोंदणीकृत आनी नूतनीकरण केल्ल्या संस्थांकूच ह्या सर्तीत वांटो घेवपाक मेळटलो. आणि इथल्यान यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.